chinimandi.com पॉडकास्ट.
पीक विम्याचा निर्णय आता शेतकरी घेणार. पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकऱ्यांनाच ठरवता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत 3 प्रमुख निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना याबद्दल माहिती दिली. पंतप्रधान पीक विमा योजनेतील दुरुस्तीस मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकरी ठरवणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेचा तब्बल 5.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 13,000 कोटींचा विमा उतरण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी दिला. मंत्रिमंडळानं 22व्या कायदा आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे, ज्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांना माहिती दिली. हा आयोग सरकारला कायदेशीर प्रश्नांबाबत सल्ला देण्याचं काम करणार आहे. कायदा आयोगाचा कार्यकाळ यावर्षी ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कायदा मंत्रालय आता नवीन आयोगासाठी अधिसूचना जारी करणार आहे. नव्या आयोगाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असणार आहे.